ज्ञानप्रबोधिनी, शैक्षणिक संस्कार, वर्षारंभ दिन उपासना, औपचारिक शिक्षण संपवून विविध विभाग, केंद्रे, संस्था व संघटनांमधील प्रौढ सदस्यांसाठी हरे आज आपल्या विभागाची वर्षारंभ उपासना आहे. विविध रूपातील देवीचे स्मरण व वंदन करून आजच्या या उपासनेला आपण सुरुवात करूया. या देवी सर्वभूतेषु, नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै
नमो नमः. जी देवी भूतमात्रात,
जी देवी भूतमात्रात,
बुद्धिरूपात राहते,
बुद्धिरूपात राहते,
नमस्कार तिला आमुचा,
नमस्कार तिला आमुचा,
नमस्कार नमो नमः,
नमस्कार नमो नमः.
या देवी सर्वभूतेषु, शक्तिरूपेण संस्थिता,
शक्तिरूपेण संस्थिता,
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः,
नमस्तस्यै नमो नमः.
जी देवी भूतमात्रात,
जी देवी भूतमात्रात,
शक्तिरूपात राहते, नमस्कार तिला आमुचा,
नमस्कार तिला आमुचा,
नमस्कार नमो नमः,
नमस्कार नमो नमः.
या देवी सर्वभूतेषु, देशो लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै
नमो नमः जी देवी भूतमात्रात् लक्ष्मी रूपातराहते नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः चितिरूपेण या कृत्स्नम् एतद्व्याप्य स्थिता जगत् नमस्तस्यै 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 नमो नमः विश्वाला व्यापुनी पूर्ण जीरा हे दिव्य चेतना नमस्कार तिला आमुचा नमस्कार नमो नमः
नमस्कार
सर्व विश्वाला व्यापून राहिलेल्या दिव्य चैतन्य शक्तीला ईश्वर किंवा ब्रह्म असेही म्हणतात. त्या ईश्वराच्या तेजाचे पुढील प्रमाणे वर्णन केले आहे. न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारकम् नेमा विद्युतो भान्ति कुतोऽयमग्निः तमेव भान्तम् अनुभाति सर्वम् तस्य भासा सर्वमिदं विभाति
तस्य भासा सर्वमिदं विभाति.
या ईश्वराला सूर्य प्रकाश देत नाही, चंद्र तारका प्रकाश देत नाहीत, विद्युत सुद्धा जेथे प्रकाश देत नाही तेथे अग्नि कसा प्रकाश देणार. त्या ईश्वराच्याच प्रकाशाने सर्व पुन्हा प्रकाशतात, त्याच्याच तेजामुळे ही सर्व शोभून दिसतात. सर्व तेजांचे तेज असलेला तो ईश्वर आपल्या सर्वांच्या हृदयातही राहत असतो असे भगवद्गीतेत सांगितलेले आहे.
ज्योतिषामपि तज्ज्योतिः तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यम् हृदि सर्वस्य विष्ठितम् जे अंधारा संधारा जे अंधारा संधारा तेजाचे तेज बोलिले तेजाचे तेज बोलिले ज्ञानाचे ज्ञान ते ज्ञेय हृदयवसे
आपल्या अंतर्यामी असलेल्या ईश्वरी अंशालाच आत्मा असेही म्हणतात. या आत्म्याची ओळख आपण करून घेतली पाहिजे आणि त्याची जाणीव आपल्याला सतत राहावी यासाठी प्रयत्न केला पाहिजे.
आत्मानं रथिनं विद्धि
आत्मानं रथिनं विद्धि
शरीरं रथमेव तु बुद्धिं तु सारथिं विद्धि मन प्रग्रहमेव च इन्द्रियाणि हयान् आहुः
आपले शरीर रथासारखे आहे, इंद्रिये ही घोड्यांसारखी आहेत, मन लगामाप्रमाणे आहे आणि हे लगाम कोणी खेचावयाचे? तर बुद्धिरूपी सारथ्याने. पण रथात स्वामी म्हणून कोण आहे? तो म्हणजे आत्मा. या आत्म्याची जाणीव नसली तर रथ आणि सारथी दिशाहीन भरकटत राहतात. हा रथ सारथी ही सर्व आत्म्यासाठी आहेत. या आत्म्याची जाणीव सतत जागती ठेवण्याचे प्रयत्न करताना अनेक अडचणी येतील, अनेक संधी आपल्याला खुणावतील. या अडचणी आणि संधींकडे कसे पाहायचे हे पुढील श्लोकात सांगितले आहे.
विपदो नैव विपदः संपदो नैव संपदः विपद्विस्मरणं विष्णोः संपन्नारायण स्मृतिः
लोक ज्याला विपत्ती म्हणतात ती खरी विपत्ती नव्हे. आपल्या आतील ईश्वराचा विसर पडणे हीच खरी विपत्ती होय. आणि लोक ज्याला संपत्ती म्हणतात ती खरी संपत्ती नव्हे. विश्वातील चैतन्य शक्तीची म्हणजेच ईश्वराची किंवा नारायणाची आठवण सतत राहणे हीच खरी संपत्ती होय. ईश्वराची जाणीव मनात सतत राहण्यासाठी एकेकट्याने स्वतंत्रपणे केलेले प्रयत्न काही वेळा अपुरे पडतात. त्यासाठी ऋग्वेदामध्ये पुढील प्रमाणे सामूहिक प्रयत्न करायला सांगितले आहेत.
संगच्छध्वं संवदध्वं सो मनांसि जानताम् देवाभागं यथा पूर्वे सते उपासते.
पूर्व काळात देवांनी ज्याप्रमाणे एकत्रितपणे प्रयत्न करून मोठी कामे यशस्वीपणे पूर्ण केली त्याचप्रमाणे तुम्हीही काम करताना एकत्र चाला, एकत्र बोला, तुम्हीही परस्परांच्या विचारांशी जुळवून घ्या.
समानी वाकुतिः
समानी वाकुतिः
समानार्दयानि वा
समानार्दयानि वा
समानमस्तु वो मनो यथावसु सहासते
यथावसु सहासते.
तुमचा आशय एक असो, तुमची हृदये अभिन्न असोत, तुमच्या सर्वांच्या मनात समान संकल्प स्फुरत राहोत, हाच देवत्वाकडे जाण्याचा मार्ग आहे. या मार्गावर व्यक्तीने समूहाचा विचार करायचा, समूहाने राष्ट्राचा विचार करायचा, राष्ट्राने सर्व मानवजातीचा विचार करायचा, सर्व मानवजातीने साऱ्या सृष्टीचा विचार करायचा असतो. अशा विचारांबरोबर कृतीही करावी लागते. त्यासाठी तैत्तिरीय उपनिषदात पुढील व्रते सांगितली आहेत.
अन्नं न निंद्यात् तद्व्रतम् अन्नं न परिचक्षीत तद्व्रतम्
अन्नं न परिचक्षीत तद्व्रतम्
अन्नं बहु कुर्वीत तद्व्रतम्
अन्नं बहु कुर्वीत तद्व्रतम्
न कञ्चन वसतौ प्रत्याचक्षीत तद्व्रतम्
न कञ्चन वसतौ प्रत्याचक्षीत तद्व्रतम्.
पंचमहाभूतांपासून बनलेल्या सर्व भौतिक गोष्टी आणि भौतिक संपत्ती आपल्या ज्ञानेंद्रियांनी आपल्याला कळत असतात. त्यांना ज्ञानेंद्रियांचे अन्न म्हणायची पद्धत पूर्वी होती. अशा अन्नाची म्हणजे भौतिक संपत्तीची निंदा करू नये, भौतिक संपत्तीचा अव्हेर करू नये, पुष्कळ भौतिक संपत्ती संपादन करावी, आपल्या घरी वस्तीसाठी आलेल्या कोणालाही परत घालवू नये. भौतिक संपत्तीचा संग्रह अभ्यागताला उत्तमातील उत्तम अर्पण करण्यासाठीच करायचा असतो. हे सारे करणे हेच खरे व्रत आहे. जोडुनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी हे संतांचे उद्गार याच आशयाचे आहेत. उदास म्हणजे उंचावरून पाहिलेले, म्हणजेच व्यापक। अशा व्यापक विचारानेच देवत्वाकडे जाता येते, त्यात सारे सुख ठेवलेले असते।
यो वै भूमा तत् सुखम्।
यो वै भूमा तत् सुखम्।
नल्पे सुखमस्ति।
नल्पे सुखमस्ति।
नल्पे सुखमस्ति।
नल्पे सुखमस्ति।
यो वै भूमा तदमृतम्।
यो वै भूमा तदमृतम्।
अथ यद् अल्पं तन्मर्त्यम्।
अथ यद् अल्पं तन्मर्त्यम्।
अथ यद् अल्पं तन्मर्त्यम्।
अथ यद् अल्पं तन्मर्त्यम्।
जे भूमा म्हणजे व्यापक आहे, त्यातच सुख आहे। अल्प किंवा संकुचित विचार करण्यामध्ये सुख नाही। जो व्यापक आहे तोच अमृतत्व मिळवतो, म्हणजे आपल्या आत्म्याला ओळखून त्याची जाणीव सतत ठेवतो। आणि जे संकुचित आहे त्याचा नाश अटळ आहे। या व्यापक विचारावर स्थिर होऊन आयुष्यामध्ये देवत्वाच्या दिशेने जाण्यासाठी आपल्यामध्ये दैवी गुण विकसित करावे लागतात। भगवद्गीतेमध्ये पुढील प्रमाणे दैवी गुण सांगितले आहे।
अभयं सत्व संशुद्धिः।
अभयं सत्व संशुद्धिः।
ज्ञानयोग व्यवस्थितिः।
ज्ञानयोग व्यवस्थितिः।
दानं दमश्च यज्ञश्च।
दानं दमश्च यज्ञश्च।
स्वाध्यायस्तपार्जवम्।
स्वाध्यायस्तपार्जवम्।
निर्भयत्वमनःशुद्धि।
निर्भयत्वमनःशुद्धि।
योगज्ञानी सुनिश्चय। यज्ञनिग्रहदातृत्व।
यज्ञनिग्रहदातृत्व।
स्वाध्याय ऋजुतातप।
स्वाध्याय ऋजुतातप।
अहिंसा सत्यमक्रोधः।
अहिंसा सत्यमक्रोधः।
त्यागशान्तिरपैशुनम्।
त्यागशान्तिरपैशुनम्।
दयाभूतेष्वलोलुप्त्वम्।
दयाभूतेष्वलोलुप्त्वम्।
मार्दवं हीरचापलम्। अहिंसा शांति अक्रोध।
अहिंसा शांति अक्रोध।
त्याग सौजन्य सत्यता।
त्याग सौजन्य सत्यता।
अलुब्धता दया भूति।
अलुब्धता दया।
मर्यादास्थैर्यमार्दव।
मर्यादास्थैर्यमार्दव।
तेजः क्षमा धृतिः शौचम्।
तेजः क्षमा धृतिः शौचम्।
अद्रोहो नातिमानिता।
अद्रोहो
सम्पदं दैवीं।
भवन्ति
अभिजातस्य भारत
अभिजातस्य भारत
पवित्रता क्षमा तेज
पवित्रता क्षमा तेज
धैर्य द्रोह नम्रता
धैर्य द्रोह नम्रता
हे त्याचे गुण जो आला
हे त्याचे गुण जो आला
दैवी संपत्ती घेऊनी
मानवाचा प्रगत मानव म्हणजे देवमानव होण्यासाठी हे दैवी गुणसंपत्तीचे 26 गुण आपल्या अंगी बाणवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असे प्रयत्न करण्यासाठी विद्यार्थी दशा संपल्यानंतर प्रौढपणी आपल्या कौटुंबिक आणि सार्वजनिक जबाबदाऱ्या पार पाडताना आपला दिनक्रम संयमित असायला लागतो. त्याचे स्मरण पुढील अभंगातून करूया.
नियम पाळावे जरी म्हणशील योगी भावे
नियम पाळावे जरी म्हणशील योगी भावे
नियम पाळावे रसनेचा जो अंकित झाला
रसनेचा जो अंकित झाला
समूळ निद्रेला जो विकला
समूळ निद्रेला जो विकला
तो नर योगाभ्यासा मुकला असे समजावे जरी म्हणशील योगी भावे
असे समजावे जरी म्हणशील योगी भावे
नियम पाळावे जरी म्हणशील योगी भावे
नियम पाळावे
रात्री निद्रा परिमित घ्यावी
रात्री निद्रा परिमित घ्यावी
भोजनातही मिती असावी
भोजनातही मिती असावी
शब्द वल्गना बहुन करावी
शब्द वल्गना बहुन करावी
साधक जीवे जरी म्हणशील योगी भावे
साधक जीवे जरी म्हणशील योगी भावे
नियम पाळा योगी भावे
नियम पाळावे जरी म्हणशील योगी भावे
या परी सकलाहार विहारी
या परी सकलाहार विहारी
नियमित भावे मनी अवधारी
नियमित भावे मनी अवधारी
निज रूपोन्मुख होनी अंतरी
निज रूपोन्मुख होनी अंतरी
चित्त मगधावे जरी म्हणशील
असे नियम पाळल्यामुळे काय घडते? आपल्या इंद्रियांची आणि त्याबरोबर आपल्या चित्ताची धाव बाहेरच्या दिशेला असते, ती अंतर्यामी असलेल्या ईश्वराच्या दिशेने वळते. सारी कामे मग ईश्वरासाठीच होऊ लागतात. आपले चित्त आपण निवडलेल्या कामावर एकाग्र होते. त्यातील छोटी छोटी उद्दिष्टे आपल्याला दिसू लागतात. त्यांचा एकमेकांशी असणारा उघड किंवा लपलेला संबंध उमजू लागतो. रोज कराव्या लागणाऱ्या गोष्टी त्याच त्या असल्या तरीही त्यातील नित्य नवादिस जागृतीचा असा आनंद घेण्याची वृत्ती बळावते. त्यासाठी स्वतःमध्येही निरंतर बदल करत राहण्याची, नवे शिकत राहण्याची प्रेरणा वाढते. ती अधिक सात्विक शुद्ध होत जाते. हा सुद्धा एक प्रकारचा योगाभ्यासच आहे. नव्या वर्षासाठी संकल्प करताना आमच्या कामातून येत्या वर्षात आपली प्रेरणा अधिक शुद्ध व्हावी अशी प्रार्थना आता करूया. सर्वांनी माझा पाठोपाठ एक एक ओळ म्हणावी. राष्ट्रार्थ भव्य कृतिका ही पराक्रमाची,
राष्ट्रार्थ भव्य कृतिका ही पराक्रमाची,
ईर्षा निजांतरी धरुनी करावयाची,
ईर्षा निजांतरी धरुनी करावयाची,
खरोखर राष्ट्रहितार्थ,
खरोखर राष्ट्रहितार्थ,
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी,
जीवनात पराक्रमाची उत्तुंग कृती घडावी,
अशी तीव्र तळमळ मनात धरून,
अशी तीव्र तळमळ मनात धरून
आम्ही एकत्र जमत आहोत,
आम्ही एकत्र जमत आहोत.
हे परमात्मन,
हे परमात्मन,
तू याचा साक्षी हो,
तू याचा साक्षी हो.
भौतिक संपत्तीला,
भौतिक संपत्तीला
सद्गुणांच्या संपत्तीची जोड असल्याशिवाय,
सद्गुणांच्या संपत्तीची जोड असल्याशिवाय
ती दैवी संपत्ती होत नाही,
ती दैवी संपत्ती होत नाही.
सद्गुणविरहित संपत्ती,
सद्गुणविरहित संपत्ती
ही आसुरी संपत्ती होय,
ही आसुरी संपत्ती होय.
आम्ही दैवी संपत्ती येथे आणू इच्छितो,
आम्ही दैवी संपत्ती येथे आणू इच्छितो.
जीवनदायी शिक्षण देणे,
जीवनदायी शिक्षण देणे
हा प्रबोधिनीच्या कार्याचा गाभा आहे,
हा प्रबोधिनीच्या कार्याचा गाभा आहे.
शिक्षण हे केवळ,
शिक्षण हे केवळ
शाळेत घेता येते असे नाही,
शाळेत घेता येते असे नाही.
ते जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात,
ते जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात
काम करीत असताना घेता येते,
काम करीत असताना घेता येते.
तसे जीवनदायी शिक्षण,
तसे जीवनदायी शिक्षण
आम्ही यापुढेही घेत राहू,
आम्ही यापुढेही घेत राहू
आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्ते होऊ,
आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्ते होऊ.
देशापुढे असलेल्या,
देशापुढे असलेल्या
महत्त्वाच्या प्रश्नांची,
महत्त्वाच्या प्रश्नांची
सोडवणूक करण्यासाठी,
सोडवणूक करण्यासाठी
रचनात्मक विधायक कार्याची,
रचनात्मक विधायक कार्याची
स्फूर्ती जागृत करणे,
स्फूर्ती जागृत करणे
हा प्रबोधिनीने विविध क्षेत्रात चालविलेल्या,
हा प्रबोधिनीने विविध क्षेत्रात चालविलेल्या
उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे,
उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
यासाठी शिक्षण ग्रामविकसन,
यासाठी शिक्षण ग्रामविकसन
प्राचीन व आधुनिक शास्त्रांमधील संशोधन,
प्राचीन व आधुनिक शास्त्रांमधील संशोधन
आणि औद्योगिक विकसन,
आणि औद्योगिक विकसन
या राष्ट्रजीवनाच्या मुख्य अंगांच्या,
या राष्ट्रजीवनाच्या मुख्य अंगांच्या
विविध पैलूंचा प्रत्यक्ष कार्ययुक्त अभ्यास,
विविध पैलूंचा प्रत्यक्ष कार्ययुक्त अभ्यास
प्रबोधिनीमध्ये केला जातो,
प्रबोधिनीमध्ये केला जातो.
अशा विविध क्षेत्रांद्वारे,
अशा विविध क्षेत्रांद्वारे
राष्ट्ररचनेसाठी लागणारे,
राष्ट्ररचनेसाठी लागणारे
कर्तृत्व संपन्न युवक युवतींचे,
कर्तृत्व संपन्न युवक युवतींचे
आणि स्त्री पुरुषांचे,
आणि स्त्री पुरुषांचे
संघटित बळ निर्माण करणे,
संघटित बळ निर्माण करणे
हा आमच्या खटपटीचा प्रधान हेतू आहे। हे परमात्मन, आमचा हा हेतू साध्य होवो। या ध्येयाला आमचे सर्व कार्यच आम्ही रोज अर्पण करू। समर्थ श्री रामदास, स्वामी दयानंद, स्वामी विवेकानंद, आणि योगी अरविंद, या राष्ट्रपुरुषांचे आत्मिक सामर्थ्य आमच्या कार्यास उपयोगी होवो। हे परमात्मन, तुझा आशीर्वादाने आम्हास अविरत अथक परिश्रम करण्याची शक्ती मिळो। आणि आमचे संकल्प पूर्ततेला जावोत। यानंतर त्रिवार ओंकार, ध्यान व गायत्री मंत्राने आपण उपासनेची सांगता करूया। चिंतनापूर्वीचे तीन ओंकार सर्वांनी माझा पाठोपाठ म्हणायचे आहेत। चिंतनानंतरचे तीन ओंकार आणि गायत्री मंत्राची उपासना सर्वांनी एकत्र म्हणायची आहे।
हे पृथ्वी।
तत्सत्।
तत्सत्। नमस्ते। 1 2 3।